आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. फायच्यान सुरू जावपा आशिल्ल्या 18व्या ब्रिक्स शिखर सभे खातीर संवसारभरांतले फुडारी नवी दिल्लीन एकठांय येतात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. जागतीक कल्याणाचें उद्दिश्ट समोर दवरून हे परिशदेन वेगवेगळ्या विशयांचेर सकारात्मक आनी अर्थपूर्ण चर्चा जातली असो विश्वास मोदी हांणी आज एका सोशल मिडिया पोस्टावरवीं उक्तायलो. 18वी ब्रिक्स शिखर परिशद फाल्यां नवी दिल्लीन भारत मंडपमान सुरू जातली.
The summit, which will be held at Bharat Mandapam, will bring together 11 major emerging and developing economies, including Brazil, China, Egypt, Ethiopia, Indonesia, India, Iran, Russia, Saudi Arabia, South Africa, and the UAE. The theme of India Chairship 2026 is Building for Resilience, Innovation, Cooperation, and Sustainability.
खोल सहकार्य आणि घटमूट भागीदारीवरवी शाश्वतेक चालना दिवपाच्या गरजेबरोबरच दरेका देशाच्या आर्थिक रणनीतीन लवचिकताय केंद्रबिंदू झाल्या असे विदेश व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हांणी सांगला. फायच्यान सुरू जावपा आशिल्ल्या ब्रिक्स फुडाऱ्यांच्या शिखर परिशदेच्या पयली आज सकाळी नवी दिल्लीन जाल्ल्या ब्रिक्स वेवसाय मंचान डॉक्टर जयशंकर उलयताले. ब्रिक्स खातीर हे वर्ष एक म्हत्वाचो वाटचिरो आसा कारण हो गट संस्थात्मक सहकार्याची 20 वर्सां पुराय करता अशें तांणी ह्या वेळार उलयतना म्हळें.
Here is a milestone. It's a milestone because we mark 20 years of institutionalized BRICS cooperation. In this period, BRICS has evolved substantially in its membership, agenda, and mechanisms of cooperation. India's chairship has sought to carry this evolution forward through the theme of building for resilience, innovation, cooperation, and sustainability.
मंचाच्या उक्तावण सत्रांत उलयतना वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी ब्रिक्स राष्ट्रांक आपल्या अर्थीक शक्तीचें रुपांतर आपल्या लोकां खातीर रोजगार संपत्ती आनी समृद्धीन करपा खातीर एकठांय काम करपाचें आवाहन केलें.
Today represents almost 1/4 of global trade and India is an important pillar of the intra-BRICS trade. Engineering goods and electronics account for the largest segment of India's manufactured exports. India is also known as the pharmacy of the world. We see BRICS as an important market for these and other products that India seeks to take to the world as a trusted partner.
ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर हांणी टॅरिफ आणि बिगर टॅरिफ अडथळ्यासयत एकतर्फी वेपार आणि आर्थिक उपाय लागू करपा बाबत गंभीर हुस्को उक्तायला. ह्या उपायांक लागून वेपाराचेर परिणाम जाता आणि ते संवसारीक वेपार संघटनेच्या म्हणजे WTOच्या नेमाकडे विसंगत असतात असे त्यांनी सांगले. ब्रिक्स देशांनी WTO केंद्रस्थानी दवरून उक्त्या पारदर्शक नेमांचेर आधारित बहुपक्षीय वेपार व्यवस्थेक परत एक फावट आपलो तेंको उक्तायलो. काल मुंबय शारांत भारताच्या ब्रिक्स अध्यक्षते खाला जाल्ल्या ब्रिक्स अर्थमंत्री आनी केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची निमाणी बसका सोपल्या उपरांत जारी केल्ल्या संयुक्त निवेदनात ह्या गटाच्या वांगडी देशांनी ही माहिती दिली. केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी आज मुंबयत फास्टॅग पोर्टेबिलिटी खातीर वन टॅग सुविधा सुरू केल्या. हाका लागून वाहन मालकांक राजमार्ग यात्रा एपा वरवीं आपले सद्याचे फास्टॅग नव्या बँक खात्या कडेन जोडपाक मेळटा. ह्या सुविधे वरवीं वाहन चालकांक आतां आपले बँक खातें बदलतना आपलो सद्याचो फास्टॅग स्टिकर काडून उडोवपाची वा बदलपाची गरज पडची ना. फक्त नव्या खात्याक जोडून तेच फास्टॅग वापरप ते चालू दवरूंक शकतात. अर्थीक वर्षाचे अखेर मेरेन टोल प्लाझांचेर प्रतिक्षा वेळ 10 सेकंदां परस उणो करप हे सरकाराचे ध्येय आसा असे गडकरी हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. बँकर्स बुक्स एव्हिडन्स एक्ट 2026 1 ऑक्टोबर सावन लागू जातलो. 13 ऑगस्टाक राष्ट्रपतींची संमती मेळिल्लो हो कायदो बँकर्स बुक्स एव्हिडन्स एक्ट 1891 जाग्यार येतलो. चीनान सुरू आशिल्ल्या ज्युनियर आशिया कप हॉकींत आज पहिल्या सेमी फायनलीन भारतीय ज्युनियर दादल्यांच्या पंगडान मलेशियाचेर 3-1 असे जैत मेळून फायनलीन सुवात मेळयली. भारतीय ज्युनियर बायलांचो पंगड फाल्यां सेमी फायनलीन दक्षिण कोरिया आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आज छत्तीसगड आंध्र प्रदेशाचो दर्यादेगेवेलो वाठार आनी ओडिसान दाट उटंगाराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.